देवाने त्याच्या वचनाप्रमाणे अब्राहमाला दिलेला मुलगा इसाक मोठा झाला व त्यानंतर काही वर्षांनी देवाने अब्राहमाची परीक्षा घेण्याचे ठरवले. तेव्हा देव बोलला, अब्राहमा अब्राहमा, तुझा मुलगा, तुझा एकुलता एक मुलगा इसहाक याला घेऊन मी सांगेल त्या ठिकाणी माझ्यासाठी, तू त्याला बलिदान दे. आणि अब्राहम मोठ्या पहाटे उठला आणि लाकडे घेऊन आपल्या दोन नौकरास घेऊन तो निघाला. एका ठिकाणी आल्यानंतर त्याने नौकरांना तिथे थांबायला सांगितले आणि असे म्हटले की आम्ही देवाची भक्ती करून परत येतो. आणि ते निघाले असताना वाटेत इसहाक आपल्या वडिलांना म्हणाला की बाबा, बलिदानाचे ते लाकडे आपल्याकडे आहे, अग्नी देखील आपल्या जवळ आहे, परंतु बलिदानासाठी प्राणी तर नाही आहे. अब्राहम म्हणाला, बाळा, देव ते आपल्याला देईल. तिथे आल्यावर त्याने बलिदानासाठी जागा तयार केली. त्या ठिकाणी त्याने लाकडे रचली आणि अब्राहमाने इसहाकाला बांधले आणि त्याने त्याला लाकडावर झोपवले आणि सुरा घेऊन त्याला मारणार इतक्यात देवाने त्याला हाक मारली आणि म्हटले, अब्राहमा अब्राहमा, थांब, तू त्याला मारू नकोस. तू माझ्याकरिता आपल्या मुलाला राखून ठेवलं नाहीस, तर तू त्याला बलिदानासाठी दिलं. ह्यामुळे मला असं समजून आले आहे की तू माझं भय धरतोस. आणि अब्राहमाने पाहिले तर झुडपामध्ये एक प्राणी दिसला आणि त्याने त्याला घेऊन बलिदान दिले. आणि तिथून ते परत निघाले असताना पुन्हा देवाचा दूत अब्राहमाशी बोलला की पहा, तू माझ्यासाठी आपल्या एकुलता एक मुलगा इसहाक याला पहा तू माझ्यासाठी आपला एकुलता एक मुलगा इसहाक याला राखून ठेवलं नाही, यामुळे मी तुझ्या पिढीला आकाशातल्या ताऱ्यासारखा करीन आणि समुद्राच्या वाळूसारखं मी तुझी संतती करीन आणि तुझ्या संततीमुळे पृथ्वीतले सर्व संतती आशीर्वादित होतील. आणि हे ऐकून ते आपल्या नौकरांजवळ आले व आपल्या घरी ते परत गेले.